सहज ओठावर यावी, येता जाता गुणगुणावी, कामात असतानाही आपसुकच म्हणता यावी, अशी अनेक स्तोत्र आणि कवन हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे। या स्तोत्रांचा गाभा मुळात भक्तीचा असल्यामुळे सरळ सोप्या शब्दातून परमेश्वराशी सुसंवाद साधू शकणारी ही स्तुती कवन आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतात। गणपतीची सहस्रविध नावं असली तरी लहान मुलांचा तो मोरया असतो, तेच नाव त्यांच्या ओठावर सहजरित्या घुळत राहतं। हे मोरया, मी तुझं तान्हं लेकरू आहे, माझे अपराध पोटात खा।
मोरया मोरया मी बाळ ताने, तुझीच सेवा करू काय जाणे। मोरया मोरया मी बाळ ताने, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी।